chinimandi.com पॉडकास्ट।
2020 मध्ये साखरेच्या वापरात कपातीची शक्यता, झर्निकौचा अंदाज। आंतरराष्ट्रीय साखर व्यापारी झर्निकौनं सोमवारी यावर्षी वैश्विक साखरेच्या वापरात जवळपास 2 मिलियन टनाची कपात केली आहे। ते म्हणाले की कोरोना व्हायरस त्या देशांमध्ये समग्र साखरेच्या वापराला कमी करेल ज्यांनी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे। ग्राहकांसाठी एका नोटमध्ये झर्निकौ यांनी सांगितलं की चीन, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि दक्षिण कोरियासारख्या कोरोना व्हायरसचा प्रसार जोरात असणाऱ्या देशात साखरेच्या अपेक्षित वापरात 5% कमी होईल। झर्निकौ कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापूर्वी जगातील साखरेच्या उपयोगामध्ये 1% वृद्धीची आशा करत होते। आता त्यांचा अंदाज आहे की जगभरात साखरेचा वापर 172.4 मिलियन टनावर स्थिर राहील। ही स्थिती कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये घराबाहेरच्या खाण्याचं प्रमाण कमी झालं आहे। काही विश्लेषक म्हणाले, अन्नधान्याचा साठा करणं सुरू आहे, यामुळे कदाचित अन्नधान्याची मागणी वाढू शकते।